वैसे इतिहास तो कहता है कि सबसे ज्यादा बार जीती है धोनी की टीम यानी चेन्नई की टीम अगेंस्ट बैंगलोर की टीम। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर थोड़ी देर में अभी मैच भी शुरू हो जाएगा और मैं भी यहाँ पर हूँ क्रिकेट अपडेट्स देने के लिए। पर मैंने आपसे पूछा था कि आप किसको सपोर्ट कर रहे हैं, तुमची फेवरेट टीम कुठली है, बेंगलोर की चेन्नई, धोनी की विराट, हे जे काही बेस्ट वर्सेस बेस्ट आज सुरू है ना, पहिली मॅच आणि अगदी जबरदस्त होणार आहे कारण की दोघ सुद्धा असे दमदार आहेत ना। आणि जसं मी आता मगाशी म्हणाले होते की 50-50% ऑडियन्स आहे जे विराटला सपोर्ट करतात आणि जे धोनीला सुद्धा सपोर्ट करतात, तुम्ही कुणाला सपोर्ट करता?
गणेश शेटे बोलतो मॅडम, नांदेड। महेंद्र सिंग धोनी मॅडम, मी जेव्हापासून क्रिकेटला समजते तेव्हापासून माझा एकच आहे, महेंद्र सिंग धोनी मॅडम।
अरे सेम पिंच म्हणू की काय म्हणू आता,
काही पण म्हणा मॅडम, बस धोनी धोनी नाही, धोनी सारखा कोणी पण नाही। यस मॅम,
तुझी फेवरेट
प्रत्येक मॅच राहू, आपला पूर्ण सपोर्ट धोनी, धोनी कोण्या टीम हे माहित नाही।
अरे
धोनी आहे मॅडम बस।
अरे वा, म्हणजे त्याची टीम कुठली का असे ना, आवडतो आपल्याला धोनी, म्हणजे त्याची जी टीम असेल
ती। समजा धोनी मैदानामध्ये बॅटिंगला जेव्हा उतरतो असं वाटतं की अंगामध्ये काही करंट घुसले काही।
वा वा वा, मग आता सगळे पेप्सी पॉपकॉर्न वगैरे सगळं रेडी ठेवलंय का मॅच बघायला?
रेडी आहे मॅडम, फक्त 8 किंवा 10 वाजता घडीकडे
मॅच का इंतजार है बस आज।
यस मॅम,
हमको भी मैच का इंतजार है, साथ ही में आपके कॉल्स का भी इंतजार है कि आप किसको सपोर्ट कर रहे हो, म्हणजे बंगलोरला सपोर्ट करताय, म्हणजे तुम्ही विराटला सपोर्ट करताय, कि मग चेन्नईला सपोर्ट करताय, इव्हेंच्युअली तुम्ही धोनीला सपोर्ट करताय, कुणाला सपोर्ट करताय आज आणि तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल, पटकन सांगा 9607007935 डायल करून। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।